विविध भारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. भारतीय संविधान दिनानिमित्त आज पुण्यातील सरकारी कार्यालय आणि शिक्षण संस्थांमध्ये संविधान प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. त्याचबरोबर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं भारतीय संविधानावर आधारित प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम आणि सन्मान संविधानाचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं विद्यापीठात संविधान दिन मोठ्या दिमाखात आणि विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळील संविधान स्तंभाजवळ माननीय कुलगुरू डॉ सुरेश गोसावी, प्रकुलगुरू डॉ पराग काळकर यांच्यासह विद्यापीठातील अनेक मान्यवर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संविधान उद्देशिकेचं वाचन करण्यात त्यानंतर विद्यापीठामध्ये संविधान जनजागृतीसाठी फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केली. त्यानंतर संविधानाचे अभ्यासक आणि कायदा आयोगाचे सदस्य डॉ डी एन संदानशिव यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. मुंबईमधील 26/11 हल्ल्यात हौतात्म्य आलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज पुणे पोलीस दलासह पुणेकरांनी मानवंदना दिली. हुतात्मा सैनिकांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून उभारलेल्या स्तंभाला बँडच्या साथीनं मानवंदना देत त्यांच्या हौतात्म्याला पुणे पोलिसांनी सलाम केला. पोलिसांसह 6,000 शालेय विद्यार्थ्यांनी चित्रकलेच्या माध्यमातून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आळंदी यात्रेनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक आळंदीत दाखल झाले आहेत. आज कार्तिकी एकादशीची पहाट पूजा, समाधीवर पवमान अभिषेक आणि दुधारती वेदघोषात संपन्न झाली. यंदा माऊलींच्या पहाट पूजेचा मान हा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिंपी टाकळी या गावच्या लोखंडे दाम्पत्याला मिळाला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे दिला जाणारा महात्मा फुले समता पुरस्कार यंदाच्या वर्षी प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना जाहीर झाला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली येत्या गुरुवारी हा पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे. 1,00,000 रुपये, फुले पगडी, मानपत्र, शाल आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे, अशी माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी यांनी आज पुण्यात दिली. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी डॉ प्रभा अत्रे पुरस्कृत त्यांच्या आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा आबासाहेब अत्रे पुरस्कार यंदा बालमानसशास्त्राच्या अभ्यासिका आणि पुण्यातील गरवारे बालभवनच्या माजी संचालिका शोभा अनिल भागवत यांना मरणोत्तर जाहीर झाला आहे. तर इंदिरा आबासाहेब अत्रे पुरस्कार पिरंगुटजवळील संस्कार प्रतिष्ठान संचलित मतिमंद मुलांची निवासशाळा आणि प्रौढ मतिमंदांसाठी निवासी शेती प्रकल्प राबवणारे उल्हास केंजळे आणि प्रतिभा केंजळे या दाम्पत्यास देण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे. क्रीडा भारतीच्या वतीनं पुण्यात नुकतंच 2 क्रीडा केंद्रांचं उद्घाटन करण्यात आलं. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या भावे हायस्कूलमध्ये आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत ही क्रीडा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या क्रीडा केंद्रांमध्ये मल्लखांब, क्रिकेट, कबड्डी आणि बाल क्रीडांगण अशा 4 खेळांचा समावेश आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, क्रीडा भारतीचे अध्यक्ष शैलेश आपटे यांच्या पुढाकारानं ही क्रीडा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. शालेय जीवनातच मुलांना खेळाची आवड निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश आहे. यंदाची 38वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा डिसेंबरच्या पहिल्या रविवारी म्हणजे 1 डिसेंबर रोजी होत आहे, अशी माहिती स्पर्धेच्या संयोजन समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट अभय छाजेड यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. पहाटे 3 वाजता सणस मैदानावर स्पर्धेला प्रारंभ होईल. यामध्ये महिला आणि पुरुष पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन याबरोबरच 10, 7 आणि 3 किलोमीटर तसंच व्हीलचेअर मॅरेथॉन इत्यादी स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेत देशभरातून 8,000 धावपटू सहभागी होणार असून 70 परदेशी धावपटूंचाही सहभाग असेल. स्पर्धेतील विजेत्यांना पुणे महापालिकेकडून 35,00,000 रुपयांची पारितोषिकं देण्यात येणार आहेत. पुणे आणि परिसरात सकाळच्या वेळी गारठा वाढू लागला आहे. आज पुन्हा किमान तापमानात घट होऊन ते 10.8 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही आकाश मुख्यतः निरभ्र राहून सकाळी धुकं पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. उद्या कमाल तापमान 28 आणि किमान तापमान 10 सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.